मूव तो हम सब हो गए हैं दिल से। ये इतना जो इमोशनल सीन था ना सीरियल में, माय गॉड, मतलब मेरी मम्मा तो रोने लग गई देखते देखते। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर महक तुमच्या सोबत आहे। MH935 मध्ये आज आपण बोलतोय ते म्हणजे निवेदिता जोशी सराफ मॅम सोबत। आणि लग्नाला वयाचं बंधन नसतं हेच त्यांनी प्रूव्ह करून दाखवलंय। तुमचंही मत याबद्दल सांगायचंच आहे। सध्या मॅमचं म्हणणं काय आहे की लग्नाला बंधन असतं का वयाचं?
अशोक सराफांनी ते सिद्ध करून दाखवलं बाराव्या वर्षी। ज्या एनर्जीने ते काम करतात, इव्हन नाटकामध्ये आमच्या ज्या एनर्जीने ते काम करतात, त्याच्यामुळे सिद्ध होतं की खरंच तुम्ही कुठल्याही वयात तुम्ही तुमचा आनंद घेऊ शकता। आणि मला असं वाटतं खरी गरज ना कंपॅनियनशिपची याच वयात असते। तुम्ही तरुण असता तेव्हा तुम्ही तुमच्या करिअरमध्ये कामामध्ये बिझनेस आणि तुम्ही आयुष्य चाललं असतं, तुम्ही त्याच्यावर धावत असतं लिटरली। आणि हे पन्नाशी नंतर 40 नंतर तेव्हा खरी तुमच्या जोडीदाराच्या साथीची गरज लागते, की जेव्हा आता तुमचं करिअर संपलंय, तुम्ही कुठेतरी एस्टॅब्लिश झालेला आहात आणि अशा वेळेला तुमची ती दमछाक आणि धावपळ थांबली आहे आणि आता थोडीशी उत्सुकता आणि आता निवांतपणा आहे, अशा वेळेला तुम्हाला खरोखरच कोणाच्या तरी साथीची सोबतीची खरंच गरज असते।
थँक्यू सो मच मॅम की तुम्ही वेळात वेळ काढून आमच्याशी बोललात आणि इतकं छान एक्सपिरियन्स शेअर केला।
थँक्यू। सगळ्यांना एवढंच सांगणं आहे की तुम्ही आशावरीवरती खूप प्रेम केलं, तसंच अजूनही करत राहा। तुम्ही जे आमच्यावरती हा विश्वास दाखवलाय आमच्या सिरियलवरती, आमच्या सगळ्या कास्टवरती, तर आम्ही नक्की सार्थ करू आणि तुमच्या कधी अपेक्षा भंग करणार नाही। आम्ही तुम्हाला छान एंटरटेन करत राहू।
बातें कंटिन्यू करेंगे, फिलहाल आपका ओपिनियन जो है मुझे बता दीजिए 9607007935 इस नंबर पर। लग्नाला वयाचं बंधन असतं का? सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते रहो।